नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देश आयज संविधान दीस मनयता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांज वेळार सर्वोच्च न्यायालयांत संविधान दीस सुवाळ्यांत वांटो घेतले. ह्या वेळार हाजीर आशिल्ल्या लोकांकय ते मार्गदर्शन करतले. अर्थीक वेव्हार मंत्रीमंडळ समिती CCEA रेल्वे मंत्रालयाच्या 3 प्रकल्पांक मान्यताय दिल्या. आयकर खात्याच्या PAN 2.0 प्रकल्पा खातीर अर्थीक वेव्हार मंत्रीमंडळ समितीन मान्यताय दिल्या. तमिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, केरळ, यानम, माहे आणि आंध्र प्रदेशांत आयज नेटान पाऊस पडपाची शक्यताय असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. आता पुराय खबरो. देश आयज संविधान दीस मनयता. ह्याच दिसा संविधान आपणायले. भारताचे संविधान आपणावपाच्या 75व्या वर्षाच्या निमतान सरकारान आयज सावन वर्षभर चलपी कार्यावळींची घोषणा केल्या. ह्यो कार्यावळी देशभरात 26 नोव्हेंबर 2025 मेरेन घडून हाडटले. संविधान सभेन 26 नोव्हेंबर 1949 दिसा संविधान आपणायले आनी 26 जानेवारी 1950 दिसा ते लागू जाले. संविधान दिसा निमतान दिल्लींतल्या संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलांत व्हड आनी आगळी कार्यावळ घडून हाडटले. थंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोनूय सभाघरांच्या वांगड्यांक मार्गदर्शन करतल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनखर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ह्या वेळार हाजीर आसतले. भारतीय संविधान आपणायल्ल्याच्या 75व्या वर्धापन दिसा निमतान एक यादस्तीक नाणे आनी टपाल तिकीट जारी करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांज वेळा सर्वोच्च न्यायालयांत संविधान दीस सुवाळ्यांत वांटो घेतले. ह्या वेळार हाजीर आशिल्ल्या लोकांकय ते मार्गदर्शन करतले. ही कार्यावळ भारताच्या सर्वोच्च न्यायालयान घडून हाडल्या. तशेंच प्रधानमंत्री भारतीय न्यायवेवस्थेचो 2023-24 वर्साचो वर्सुकी अहवाल जाहीर करतले. ह्या वेळार केंद्रीय कायदो मंत्री अर्जुन राम मेघवाल, भारताचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आनी हेर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हाजीर आसतले. अर्थीक वेव्हार मंत्रीमंडळ समिती CCEA रेल्वे मंत्रालयाच्या 3 प्रकल्पांक मान्यताय दिल्या. 7927 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आसात. ह्या प्रकल्पांनी 160 किलोमीटर लांब मनमाड जळगाव चौथी लाईन, 131 किलोमीटर लांब भुसावळ खांडवा तिसरी आणि चौथी लाईन आणि 84 किलोमीटर लांब प्रयागराज मणिकपूर तिसरी लाईन हांचो आस्पाव जाता. हाका लागून ऑपरेशन सोपे जातले, गर्दी उणी जातली आनी चड गर्दी आशिल्ल्या भागांनी मुळाव्यो सुविधा मेळटल्यो. आयकर खात्याच्या PAN 2.0 प्रकल्पा खातीर अर्थीक वेव्हार मंत्रीमंडळ समितीन मान्यताय दिल्या. PAN 2.0 प्रकल्पाक 1435 कोटी रुपया खर्च येतलो. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत पत्रकारांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले, तांचे खाला सध्याची प्रणाली पुरायपणान अपग्रेड करतले आनी एक पोर्टल आसतले. PAN 2.0 घटमूट सायबर सुरक्षा उपाय आसतले अशी माहिती तांणी दिली. सध्याचे पॅन क्रमांक तशेच उरतले अशे वैष्णव हांणी स्पष्ट केला. भारताक आपले फुडाराचे उदरगतींत सहकारी संस्थांची व्हड भूमिका दिसता अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सांगले. नवी दिल्लींतल्या भारत मंडपमांत आयसीए जागतीक सहकारी परिषदेचे उक्तावण करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले, सहकारी संस्था भारताचे संस्कृतायेची बुनयाद आसात. भारतांतल्या सहकारी संस्थांचो विकास एका विचारातल्यान चळवळ, चळवळीतल्यान क्रांती आनी क्रांतीतल्यान सशक्तीकरणांत जाला अशे तांणी नदरेक हाडले. भारत सहकार्यावरवी समृद्धीचो मंत्र पाळटा अशे तांणी मुखार सांगले. ह्या वेळार मोदी हांणी आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 यादस्तीक एका स्टॅम्पाचे प्रकाशन केले. सगळ्यां खातीर सामुहिक शांतताय आनी समृद्ध फुडार तयार करपाक सहकारी संस्थांच्या भूमिकेचेरय ह्या परिषदेन भर दितले. ह्या परिषदेचो विषय सहकारी संस्था सगळ्यां खातीर समृद्धी निर्माण करता असो आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरा विभागावरवी आयकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 29 तारखे सावन 3 दिसांच्या ओडिशा भेटेर आसतले. भुवनेश्वरांत पोलीस महासंचालक आनी पोलीस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर आसतले. ओडिशा पयलेच खेपे ह्या कार्यावळीचे आयोजन करता. सगळी राज्या आनी केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, CRPF, आरएडब्ल्यू, एनएसजी, इंटेलिजन्स ब्युरो आणि एसपीजीचे अधिकारी या परिषदेत वाटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे सयत केंद्रीय घरमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल या परिषदेत हजर रावपाचे असतात. या परिषदेत सुरक्षा, सायबर गुन्हेव, एआयच्या माध्यमातल्यान तयार जावपी नवी आव्हानां, ड्रोनचे धोके आणि दहशतवाद यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांचेर चर्चा जावपाची शक्यताय असा. तमिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, केरळ, यानम, माहे आणि आंध्र प्रदेशांत आयज नेटान पाऊस पडपाची शक्यताय असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. राजस्थान सोडून हेर अस्तंत उत्तर वाठारांनी फुडल्या चार दिसांत उण्यांत उण्या तापमानांत 2 ते 3 डिग्री सेल्सियस तापमान देंवपाची शक्यताय असा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास असा. फुडले 3 ते 4 दीस सकाळच्या आणि रातच्या वेळार हिमाचल प्रदेशांत दाट धुके असतले अशी शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. आयज राष्ट्रीय दूध दीस मनयतात. त्या निमतान नवी दिल्लीन कार्यावळी आखल्यात. डॉ वर्गीस कुरियन हांच्या 103व्या जयंती निमतान आयज नवी दिल्लींत राष्ट्रीय दूध दीस मनयतले. ही कार्यावळ भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि पौष्टिकपूरक अन्नाच्या सुरक्षेत दूध व्यवसायाच्या महत्वाच्या भूमिकेचेर उजवाड घालपी असतली असे पशुसंवर्धन आणि दूध व्यवसाय विभागान कळीत केला. ह्या वेळार केंद्रीय नुस्तेमारी, पशुपालन आणि दूध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग पशुधन आणि दूध व्यवसायातल्यो सगळ्यांत व्हड पुरस्कारांमधलो एक पुरस्कार राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार जैतिवंतांक भेटयतले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल नमी चेतना 3 पूज्यशून्य मोहिमेखाला 13 राज्यांतल्या 227 लैंगिक संसाधन केंद्रांचे उक्तावण केले. बायलांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शिक्षणिक उदरगती खातीर सरकार वावुरता असे ह्या वेळार उलयताना मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले. देशांतल्यो बायलांचेर जावपी आणि हेर लैंगिक अत्याचार सामकोच थारावपा खातीर सगळ्यांनी यत्न करचे आणि पावलां उबारची असो उलो तांणी लोकांक मारला. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या 6व्या दिसा आयज वेगवेगळ्या विषयावेली 70 फिल्मां दाखयतले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतल्या हवेचो दर्जो सामको वायट झाला. आयज सकाळी 6 वरांचेर हवेचो दर्जो निर्देशांक AQI 396 इतलो नोंद जाला अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळान दिल्या. आयज सकाळी आणि रातीकडेन दिल्ली एनसीआरात धुके पातळपाची शक्यताय असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल नवी दिल्लीन टीचर एपाचे अनावरण केले. 21व्या शेंकड्यातल्या क्लासरुमांची म्हळ्यार वर्गांची मागणी पुराय करपा खातीर शिक्षण तज्ञांक आणि शिक्षकांक फुडाराक तयार कुशळटाय दिवन भारतांतल्या शिक्षणात क्रांती घडोवप हो या डिजिटल प्लॅटफॉर्माचो मुखेल हेत असा. या संदर्भात हो एप शेगीत ताक निर्माण करून शिक्षकांक सशक्त करतलो. आगळी अभ्यासक्रम सामग्री, तंत्रज्ञान आणि हेर निर्मिती ह्या खाशेलपणांचो फायदो शिक्षकांक जातलो असे शिक्षण मंत्र्यांनी सांगले. शिक्षक हेच फुडाराचे पिळगेक आकार दिवपी खरे कर्मयोगी असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या विचारान आणि आधारान सरकार शेगीत कुशळटाय आणि कळाशी वाढोवपाचेर भर दिता असे तांणी मुखार सांगले. फुडल्यो बऱ्यो संधी वळखुपा खातीर शिक्षकांची महत्वाची भूमिका असतली आणि तरणाट्यांच्या फुडारपणाखाला राष्ट्राचो विकास जातलो हाजे खातीर आम्ही यत्न करतले असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल आपले फ्रेंड समपदस्थ जैन नॉयल बरोत हांची रोमान भेट घेतली. इंडिया फ्रांस हांचे मदले नाते, इंडो पॅसिफिक, युक्रेन आणि हेर संसारिक मुद्द्यांचेर तांणी चर्चा केली. आणि आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट मुखेल खबरो. देश आयज संविधान दीस मनयता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजवेळार सर्वोच्च न्यायालयांत संविधान दीस सुवाळ्यांत वांटो घेतले. ह्या वेळार हाजीर आशिल्ल्या लोकांकय ते मार्गदर्शन करतले. अर्थिक वेव्हार मंत्रिमंडळ समिती CCEन रेल्वे मंत्रालयाच्या 3 प्रकल्पांक मान्यताय दिल्या. आयकर खात्याच्या PAN 2 पूज्यशून्य प्रकल्पा खातीर अर्थिक वेव्हार मंत्रिमंडळ समितीन मान्यताय दिल्या. तमिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, केरळ, यानम, माहे आणि आंध्र प्रदेशांत आयज नेटान पाऊस पडपाची शक्यताय असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.